नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सुप्रसन्नां सुमदनां करुणानिजान्तरां सुधाप्लावितं भूपृष्ठानुलेपनां ध्यायेन्वकरमिष्टस्थां श्वेताङ्कारभूषितां
nur das Göttliche ist wirklich. Alles andere ist eine Illusion. Dabei ist das Göttliche überall, im unwissenden Menschen genauso wie im Weisen. Die Mutter.